नमस्कार मंडळी, मी प्रीती मॅजिक ऑफ चेंजमधून तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आणि आज मी तुम्हाला एका खेळाबद्दल सांगणार आहे, मॅरेथॉनबद्दल बोलणार आहे मी. माझी खात्री आहे तुमच्यातील कोणी ना कोणी मॅरेथॉनमध्ये नक्कीच भाग घेत असणार. पण आज मी या खेळाचा तुम्हाला इतिहास सांगणार आहे. तुम्हाला काय वाटतं, सर्वप्रथम मॅरेथॉन कोणी सुरू केलं असेल व त्यात कोणी भाग घेतला असेल? तर सर्वप्रथम हे सुरू केलं त्या प्रजातीचं नाव आहे होमो इरेक्टस. ही प्रजाती तेव्हा उत्क्रांतीच्या वाटेवर होती. जवळपास मिलियन वर्षांपूर्वींची ही घटना आहे. तेव्हा ह्या प्रजातीतील लोक त्यांची शहरं सोडून इतर ठिकाणी जाऊ लागली होती. आपले पूर्वज होमोस्पियननी पण हेच केलं. साधारण 1 लाख वर्षांपूर्वी हे आफ्रिकेमधून स्थलांतरित होऊ लागलेली आणि ते अर्जेंटिनाला साधारण 12,000 वर्षांपूर्वी पोचलेली. तुम्हाला वाटत असेल ना की मी हा सगळा इतिहास तुम्हाला का सांगते आहे, तर हे सगळं ह्यासाठी का तुम्हाला कळावं की आपले पूर्वज नद्या, वाळवंट, घनदाट अरण्य, डोंगर दऱ्या पार करून एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात जात असत. आणि हे सगळं ते गुगल मॅपच्या मदतीशिवाय करत असत. इतरही कुठली साधनं नव्हती तेव्हा. त्यांनी स्वतः त्यावेळी समुद्र पार करण्यासाठी जहाजं बनवली होती, तेही कुठली चाकं वा मेटल्स नसताना. आणि ते प्रशांत महासागरात देखील प्रवास करत होते. मदतीसाठी फक्त नौकानयन शास्त्र होतं त्यांच्याकडे. आणि आपल्या पूर्वजांना नवीन खाद्यपदार्थांचा वा नवीन जोखमींचा वा नवीन भक्षकांना सुद्धा सामोरं जावं लागायचं. त्या सगळ्यांच्या तुलनेत जर आपण हा आत्ताचा कोरोना पॅन्डेमिकचा काळ लक्षात घेतला तर तो खूपच क्षुल्लक वाटेल, नाही? आणि आपल्या पूर्वजांना मार्गक्रमण करत असताना खूपदा जखमा व्हायच्या, त्यांना बऱ्याच जोखमींना सामोरं जावं लागायचं. त्यातच ते काही नवीन स्वतः उगवून खायचे किंवा शिकार करून खायचे, त्यातही त्यांना जोखीम होती. इतर टोळ्यांबरोबर त्यांची काही कधी माराम्या व्हायच्या, संघर्ष व्हायचे, त्यातून त्यांना मार्ग काढावे लागायचे. त्यातच ते मुलांना जन्म द्यायचे, त्यांचं पालनपोषण करायचे. तर हे सगळं कुठल्याही पाठ्यपुस्तकाच्या मदतीशिवाय किंवा आधुनिक औषधोपचारांशिवाय किंवा तांत्रिक मदतीशिवाय ते करत असत. तुम्ही थोड्या वेळासाठी तरी त्यांच्या जागेवर जाऊन विचार करा की त्यांनी कसं त्यांचं आयुष्य जगलं असेल, कुठल्या कुठल्या आव्हानांना त्यांना कशाप्रकारे ते सामोरे गेले असतील. कुठलीही माध्यमं नसताना ते सुद्धा. आणि ह्या सगळ्याचा आपण अभ्यास केला तर हे आपल्या लक्षात येईल का, माणसाचा मेंदू हा जेव्हा गतिशील असतो तेव्हा जास्त तल्लक असतो. हालचाल जेवढी जास्त, क्रियाशीलता जितकी अधिक, तितका आपला मेंदू तल्लक राहतो वा बनतो. तर तुम्हाला हेच सांगायचे आहे का, तुम्ही जेवढी जास्त हालचाल करणार तेवढा तुमचा मेंदू ताजातवाना राहणार, तेज होईल, तल्लक बनेल. आणि तेव्हाच आपण सर्वायवल ऑफ फिटेस्ट हे अनुभवतो. तर आव्हानांना सामोरं जायला शिका, हालचाल करा, क्रियाशील रहा. आपल्या मेंदूला क्रियाशील ठेवण्यासाठी तुम्हाला सतत काहीतरी क्रिया करत राहिली पाहिजे, शिकत राहिलं पाहिजे, खोडी सोडवली पाहिजेत, फिरलं पाहिजे. तुमच्या मदतीसाठी सांगते, आपले पूर्वज दिवसातून 10 ते 12 मैल चालायचे. तुम्ही स्वतःला विचारून पहा का तुम्ही किती हालचाल करता. आज इतकी सगळी यांत्रिक मदत आपण घेतो त्यामुळे आपल्या हालचाली कमी झालेल्या आहेत आणि त्यामुळेच बऱ्याचशा व्याधीही आपल्याला जडलेल्या आहेत. तर आजच आपण तो गतिशील होण्याचा दिवस आहे असं माना. शारीरिक पातळीवर, मानसिक पातळीवर, आध्यात्मिक वा कुठल्याही पातळीवर का होईना, पण तुम्ही प्रगती करा, पुढे चला, धैर्याने सामोरं जा, क्रियाशील व गतिशील बना. नमस्कार.